नमस्कार, मी तेजल आपल्या सर्वांचं चालू घडामोडी या सत्रात सहर्ष स्वागत करते. देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्सवात साजरा झाला.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तारकर्लीच्या वतीनं प्रजासत्ताक दिनी अंडर वॉटर झेंडा फडकावला गेला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली मधील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने स्कुबाच्या माध्यमातून स्विमिंग पूलामध्ये 15 ते 20 फूट खोल पाण्यात झेंडा फडकावला. यावेळी सर्वजण ऑक्सिजन सिलेंडरचा वापर करून पाण्याखाली गेले होते. राजपथावर सुद्धा मोठ्या उत्साहात महाराष्ट्राच्या चित्ररथाचं संचलन पार पडलं. यावर्षी 3.5 शक्तीपीठ आणि नारी शक्तीवर आधारित असा देखावा चित्ररथात करण्यात आला होता. यंदा राजपथावर स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांचं संचलन करण्यात आलं.
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानंतर वळूया पुढील बातमीकडे. अफगाणिस्तानमध्ये थंडीची मोठी भीषण लाट आली असून आतापर्यंत यामुळे 175 जणांचा मृत्यू झाला. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानमध्ये सध्या 28° सेल्सिअस तापमान असून आतापर्यंतची सर्वात भीषण थंडी पडली. याचा केवळ माणसांवरच नव्हे तर प्राण्यांवरही वाईट प्रभाव पडत असून आतापर्यंत 70,000 प्राणी मृत्यूमुखी पडले. या नैसर्गिक संकटाबरोबरच अफगाणिस्तानमध्ये तालिबानी शासनाच्या कठोर निर्णयांमुळे तिथली जनता त्रस्त झाली. महिलांच्या रोजगारावर बंदी घातल्याने तिथल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करणं अवघड बनलं असून आर्थिक संकट मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. त्याबरोबरच वीज संकटही असून तालिबान प्रशासनाने जास्तीत जास्त मदत करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहे. पुढील घडामोड. ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना यांनी मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य सामन्यात त्यांनी ब्रिटनचा नील स्कुप्सकी आणि अमेरिकेची डेझिरे क्रॉसिक या तृतीय मानांकित जोडीला पराभूत केलं. अंतिम सामन्यात त्यांची लढत एल स्टेफनी आणि आर मॅटोस या ब्राझीलच्या जोडीशी होईल. अंतिम सामना येत्या 28 तारखेला भारतीय प्रमाणवेळेनुसार 2:00 होईल. पुढील घडामोड. जपानमध्ये सध्या प्रचंड बर्फवृष्टी सुरू असल्याने शेकडो विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली. 1000 किलोमीटर रस्त्यावर शेकडो वाहने अडकून पडली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. जपान एअरलाईन्सने 300 विमानांची उड्डाणे रद्द केली असून अनेक ठिकाणी बुलेट ट्रेनच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. प्रचंड बर्फवृष्टीमुळे मध्य जपानमधील अनेक महामार्गावर मालवाहतूक करणारे ट्रक अडकून पडले. पुढील बातमी. सोन्याच्या तस्करी प्रकरणी मुंबईच्या महसूल गुप्तचर संचालनालयानं काही परदेशी आणि भारतीय नागरिकांवर कारवाई केली. काही परदेशी नागरिकांचा गट तस्करी केलेल्या सोन्यावर प्रक्रिया करून त्याचं वितरण करत असल्याची गुप्त माहिती संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यांनी सापळा रचून अंदाजे 21 कोटी रुपये किमतीचं 36 किलोपेक्षा अधिक वजनाचं सोनं आणि 20 लाख रुपयांपेक्षा अधिक बेहिशेबी रोकड ताब्यात घेतली. देशात वेगवेगळ्या स्वरूपात सोन्याच्या तस्करीत गुंतलेल्या संघटनांना आळा घालण्यासाठी देशात तस्करी केलेल्या सोन्याची बेकायदेशीर आवक उघडकीला आणण्यासाठी संचालनालयाची मोहीम सुरू असून त्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पुढील घडामोड. मुंबई सीमाशुल्क विभागानं कीटकनाशकांची तस्करी उघडकीला आणली. त्यावर कारवाई चालू असून महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय युनिटनं कीटकनाशकांचे अनेक साठे जप्त केले. एका संशयित गटाद्वारे तस्करी सुरू असल्याने तपास चालू झाला असून कारवाई दरम्यान 16.8 कोटी रुपये किमतीच्या 30 मेट्रिक टन वजनाची कीटकनाशकं जप्त करण्यात आली. चीनी पुरवठादारांच्या सक्रिय संगनमतानं भारतात तस्करी होत असल्याचं तपासात स्पष्ट झालं. यापूर्वी 300 मेट्रिक टनपेक्षा अधिक कीटकनाशकांची तस्करी झाल्याची शक्यता असून त्याची अंदाजे किंमत 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. पुढील घडामोड. अटल पेन्शन योजनेने 2022 नोंदणीत 36% वाढीसह आतापर्यंतचा सर्वाधिक ग्राहक मिळवला. 2022 नावनोंदणीची संख्या 99 लाखावरून 1.25 कोटी झाली. 2019 महामारीपूर्व वर्षाच्या तुलनेत 2022 नोंदणी 81% वाढली. 69 लाख सदस्यांनी अटल पेन्शन योजनेसाठी नोंदणी केली होती. महाराष्ट्र बातमी. माहिती आणि प्रसारण मंत्रालय 27 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत मुंबईत SCO शांघाय कोऑपरेशन म्हणजेच शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाचं राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या माध्यमातून आयोजन करत आहे. SCOचं भारताकडे असलेलं अध्यक्षपद सूचित करण्यासाठी या SCO चित्रपट महोत्सवाचं आयोजन केलं जात आहे. राज्य बातमी. जम्मू आणि काश्मीर सरकार 4 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2023 या कालावधीत त्यांचा पहिला सरस मेळा 2023 आयोजित करणार आहे. सरस फेअर 2023 देशभरातील कारागीर आणि महिला स्वयंसहायता गट त्यांच्या हस्तकला, हातमाग आणि खाद्यपदार्थांचे प्रदर्शन करेल. जम्मूतील बाग ए बहु येथे हा मेळा आयोजित केला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय बातमी. कुपोषण आणि इतर आजारांमुळे मुले मरत असल्याच्या अहवालांनंतर
ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने व्हेनेझुएलाच्या सीमेवरील देशातील सर्वात मोठे स्वदेशी आरक्षण असलेल्या यानोमामी प्रदेशात वैद्यकीय आणीबाणी घोषित केली. अध्यक्ष लुईस इनासिओ लुला दा सिल्वा यांच्या आगामी सरकारने प्रकाशित केलेल्या फरमानमध्ये म्हटले आहे की या घोषणेचे उद्दिष्ट यानोमामी लोकांसाठी आरोग्यसेवा पुनर्संचयित करणे हे आहे. त्यांच्या अत्यंत उजव्या पूर्ववर्ती जैर बोल्सोनारो यांनी उद्ध्वस्त केले होते असे त्यांचे म्हणणे आहे. लहान मुले आणि वृद्ध पुरुष तसेच स्त्रिया यांच्या बरगड्या दृश्यमान असल्याचे दर्शवणारे फोटो प्रकाशित झाल्यानंतर लुला यांनी रोराहिमा राज्यातील बुआ विस्टा येथील यानोमामी आरोग्य केंद्राला भेट दिली. पुढील घडामोड. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन हे माजी कोविड पॉलिसी समन्वयक जेफ जियंट्स यांची नवीन चीफ ऑफ डिफेन्स म्हणून नियुक्ती करतील. बायडन संभाव्य पुनर्निवडणुकीच्या मोहिमेसाठी सज्ज झाल्यामुळे त्यांच्या वर्गीकृत कागदपत्रांच्या हाताळणीच्या चौकशीला सामोरे जाताना महत्वपूर्ण स्थानावर पुनरुज्जीवन करतील. पुढील घडामोड. मक्का येथील ग्रँड मस्जिद रोडमध्ये आता जगातील सर्वात लांब कॅलिग्राफिक पेंटिंग आहे, जे पवित्र शहराच्या सौंदर्याच्या आकर्षणात सर्वात अलीकडील आहे. कलाकार अमल फेलेम्बन यांनी तयार केलेले 75 मीटरचे भित्तीचित्र अनेक शिल्पे आणि प्रतिष्ठानांपैकी ते एक आहे. मक्काचे सौंदर्यात्मक आकर्षण सुधारण्यासाठी आणि सौदी वारसा तसेच संस्कृती यात्रेकरूंना दाखवण्यासाठी स्थानिक सरकारने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाचा भाग म्हणून यास आधीच सुशोभित केले जाते. नियुक्ती बातमी. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन अमूल ब्रँड अंतर्गत दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे मार्केटिंग होते. त्यांचे अध्यक्ष म्हणून श्यामलभाई बी पटेल आणि उपाध्यक्ष म्हणून वलमजीभाई हुंबल यांची नियुक्ती जाहीर झाली. उपजिल्हाधिकारी आनंद यांनी राज्यातील त्यांच्या जिल्हा दूध संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 18 पैकी 17 सदस्यांच्या उपस्थितीत निवडणूक घेतल्यावर ही घोषणा करण्यात आली. अर्थ बातमी. भारत सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 2024 मॅच्युअर होणारे बॉन्ड्स परत विकत घेतले, तसेच 2032 मॅच्युअर होणारे बॉन्ड्स जारी केले. व्यवहार रोखीने तटस्थ राहण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक वर्ष 2024-25 परिपक्व होणारी सुरक्षा खरेदी करणे आणि समतुल्य बाजार मूल्यासाठी नवीन सुरक्षा देणे समाविष्ट आहे. फायनान्शियल बेंचमार्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड किमती वापरून हा व्यवहार करण्यात आला. पुढील घडामोड. मार्केट रेग्युलेटर सेबीने म्युनिसिपल बॉन्ड्सवर माहिती डेटाबेस लॉन्च केला. बॉन्ड मार्केट विकसित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राष्ट्रीय राजधानीत सेबीद्वारे म्युनिसिपल बॉन्ड्स आणि म्युनिसिपल फायनान्सवर एक पोहोच कार्यक्रम आयोजित केला. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, महानगरपालिका, स्टॉक एक्सचेंज, क्रेडिट रेटिंग एजन्सी, मर्चंट बँकर्स आणि डिबेंचर ट्रस्टींसह विविध भागधारकांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले. पुढील घडामोड. भारत सरकारने जारी केलेल्या सॉवरिन ग्रीन बॉन्ड्सवर परदेशी गुंतवणुकीवर कोणतेही निर्बंध नाही असे रिझर्व्ह बँकेने म्हटले. अशा सिक्युरिटीज पूर्णपणे प्रवेशयोग्य मार्गाअंतर्गत निर्दिष्ट सिक्युरिटीज म्हणून गणल्या जातील. रिझर्व्ह बँकेने सुरुवातीला 160 अब्ज रुपये सॉवरिन ग्रीन बॉन्डचा 2 टप्प्यात लिलाव करण्याची घोषणा केली होती. कर्जदारांनी संपूर्ण 9,234 कोटी रुपयांचे JP इन्फ्राटेक कर्ज नव्याने स्थापन केलेल्या नॅशनल ऍसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीला हस्तांतरित केले. सरकार प्रोत्साहित बॅड लोन बँकेचे हे पहिले अधिग्रहण आहे, जे 1 वर्षापूर्वी सेट केले गेले होते. या व्यवस्थेअंतर्गत NARCL फक्त JP इन्फ्राटेक कर्ज घेईल, जे सध्या 9 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडे आहे. संरक्षण घडामोड. भारतीय वायुसेना भारताच्या ईशान्य सेक्टरमध्ये प्रलय सराव आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. या सरावात नुकत्याच तैनात केलेल्या ड्रोन स्क्वॅड्रॉन व्यतिरिक्त ईशान्येकडील IAF प्रमुख हवाई दळांचा समावेश असेल. भारत आणि चीन सीमेवर IAF बचावात्मक पवित्र दरम्यान पुढील काही दिवसात प्रलय सराव होईल. LAC बाजूने S-400 हवाई संरक्षण प्रणालीच्या सक्रियतेद्वारे असेच सूचित केले गेले. S-400 400 किलोमीटर अंतरावरून लक्ष्यावर मारा करण्यास सक्षम आहे. प्रलय व्यायामामध्ये नुकत्याच घेतलेल्या राफेल फायटर व्यतिरिक्त Su-30 लढाऊ विमाने आणि इतर वाहतूक विमानांसह प्रमुख लढाऊ मालमत्तेचा समावेश असेल. पुरस्कार बातमी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ओडिशातील गंजम जिल्ह्यातील आस्का पोलीस स्टेशनला देशातील प्रथम क्रमांकाचे पोलीस स्टेशन म्हणून सन्मानित केले. 2022 पोलीस स्टेशनच्या वार्षिक क्रमवारीत आस्का पोलीस स्टेशनला सन्मानित करण्यात आले. आस्का पोलीस स्टेशनला केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून कौतुक प्रमाणपत्रासह प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाला. पुढील घडामोड. बांगलादेशच्या 21व्या ढाका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आशियाई चित्रपट स्पर्धा विभागात 2 भारतीय चित्रपटांना सर्वोत्कृष्ट पटकथा लेखक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक मिळाले. अनिक दत्ता दिग्दर्शित अपराजितो या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचा पुरस्कार मिळाला. तर केतकी नारायणला कृष्णेंदू कलेश दिग्दर्शित प्रपद्दा चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. करार बातमी. हॉस्पिटल्स अँड हेल्थ केअर प्रोव्हायडर्ससाठी राष्ट्रीय मान्यता मंडळ आणि हेल्थ केअर सेक्टर स्किल काउन्सिल यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. एनएबीएच आणि HSSC यांच्यातील कराराचा उद्देश NABH मान्यतासाठी HSSC प्रमाणपत्र ओळखणे आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांसाठी आवश्यक कौशल्य, पुनर्कुशलता आणि अपस्किलिंगसाठी प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करणे हा आहे. क्रीडा बातमी. वर्षातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद संघ 11 उत्कृष्ट व्यक्तींना ओळखतो, ज्यामध्ये बॅट, चेंडू किंवा त्यांच्या अष्टपैलू कामगिरीने हे खेळाडू प्रभावित झालेले असतील. 11 खेळाडूंवर एक नजर टाकली तर पुरुष क्रिकेटसाठी खेळाच्या सर्वात लहान फॉर्मॅटमध्ये विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि स्मृती मानधना यांच्यासह भारताचे स्टार खेळाडू होते. पुरुष आणि महिला खेळाडूंची यादी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिली आहे. पुढील घडामोड. थायलंडचा शटलर कुनलावूत विटीडर्सने पुरुष एकेरीत डेन्मार्कच्या विक्टर एक्सेलनचा पराभव करून इंडिया ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 जिंकली. महिला एकेरी गटात दक्षिण कोरियाच्या एन सेयुंगने जपानच्या अकाने यामागुचीचा पराभव करून विजेतेपद पटकावले. शिखर परिषद बातमी. भारतीय निवडणूक आयोग यांनी यूज ऑफ टेक्नॉलॉजी अँड इलेक्शन इंटिग्रिटी या थीमवर दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली. कोहार्टची पहिली आंतरराष्ट्रीय परिषद 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2022 दरम्यान नवी दिल्ली येथे भूमिका, फ्रेमवर्क आणि निवडणूक व्यवस्थापन संस्थांची क्षमता या विषयावर आयोजित करण्यात आली होती. कोहार्टच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत 11 देशातील निवडणूक व्यवस्थापन संस्थेच्या जवळपास 50 प्रतिनिधींनी भाग घेतला. विज्ञान बातमी. स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेटने कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावरून प्रक्षेपणात 4 डझनहून अधिक स्टारलिंक उपग्रह लो अर्थ ऑर्बिटमध्ये नेले. कॅलिफोर्नियाच्या वेळेनुसार सकाळी 7:43 सांता बार्बराच्या वायव्येस असलेल्या वँडन्सबर्ग स्पेस फोर्स बेस येथून रॉकेट उचलण्यात आले. 51 स्टारलिंक उपग्रह जहाजावर होते. जहाजावरील कॅमेऱ्यांनी समुद्र किनाऱ्यावरील क्लाउड बँक मधून रॉकेट फुटल्याचे दाखवले. पुढील घडामोड. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी डिसेंबरमध्ये गुगलच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉटच्या विकासाची योजना करण्यासाठी गुगल येथे कोड रेड घोषित केला. न्यूयॉर्क टाइम्सच्या मते गुगलने त्यांचे 2 सर्वात प्रसिद्ध अभियंते लॅरी पेज आणि सेर्गे ब्रिन यांची मदत घेतली. कंपनीच्या दैनंदिन कामकाजात यांचा थेट सहभाग नाही. ओपन आयच्या चॅटजीपीटीच्या वाढत्या लोकप्रियतेला तोंड देण्यासाठी आणि त्याचप्रमाणे स्पर्धात्मक असलेल्या गुगल आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट तयार करण्याच्या मार्गावर चर्चा करण्यासाठी ही बैठक नियोजित करण्यात आली होती. यापुढील बातमीकडे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी एक व्हिडिओ शेअर करत उपोषणाला बसण्याची धमकी दिली. वांगचुक हे 26 जानेवारीपासून 5 दिवस उणे 40° तापमानात उपोषणाला बसले. या उपोषणाला त्यांनी क्लायमेट फास्ट म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लडाखमधील प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. वांगचुक हे खारदुंगला येथे उपोषणाला बसले. लेह आणि लडाखमधील हिमनद्यांच्या संरक्षणासाठी त्याचं संरक्षणात्मक पावले उचलली नाही तर येथील लोकांच्या जीवनावर परिणाम होईल. काश्मीरमधील विद्यापीठ आणि अन्य संस्थांनी केलेल्या संशोधनातून ही गोष्ट समोर आली की हिमनद्यांचे संरक्षण न केल्यास लेह लडाखमधील 2/3 हिमनद्या नष्ट होतील. आता यासाठीच वांगचुक लडाख वाचवण्यासाठी पुढाकार घेत आहे. लडाखचा भारतीय घटनेच्या 6व्या परिशिष्टात समावेश करावा अशी वांगचुक यांची मागणी आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत आणि हिल काउन्सिल निवडणुकीत जाहीरनाम्यात या गोष्टी होत्या, तरी देखील सरकारने यावरून हात वर केले आहेत. लडाखमधील लोकांना प्रश्न आहे की सरकारकडून मिळालेल्या आश्वासनानंतर त्यांची मागणी मान्य का झाली नाही. वांगचुक यांनी म्हटले की पर्यावरणाच्या दृष्टीने लडाख अतिशय महत्वाचे आहे. लडाख आणि उत्तर हिमालय हे जगाचे 3रे ध्रुव मानले जाते. हा प्रदेश केंद्रशासित झाल्यानंतर 3 वर्ष झाल्यानंतर देखील येथे परिस्थिती ठीक नाही. घटनेच्या 6व्या परिशिष्टानुसार ज्या भागातील 50% लोकसंख्येची इच्छा असेल तर त्यांचा समावेश 6व्या परिशिष्टात केला जातो. लडाखमध्ये 95% लोकांची इच्छा असूनही या भागाचा 6व्या परिशिष्टात समावेश नाही. वळूया पुढील घडामोडीकडे. मराठी साहित्यात पहिलं दलित स्त्री आत्मचरित्र लिहिणाऱ्या साहित्यिक शांताबाई कृष्णाजी कांबळे यांचं पुण्यामध्ये वार्धक्यानं निधन झालं. त्या 100 वर्षांच्या होत्या. शांताबाई कृष्णाजी कांबळे यांचं माझ्या जन्माची चित्रकथा हे आत्मचरित्र विशेष गाजलं. पहिल्यांदा 1983 ते पूर्वा मासिकात आलं आणि 17 जून 1986 पुस्तकरूपात आलं. नाजुका या नावानं मुंबई दूरदर्शनवर चित्रमालिकेच्या स्वरूपात 10 ऑगस्ट 1990 हे आत्मकथन सादर झालं. फ्रेंच, इंग्रजी, हिंदी भाषेत या पुस्तकाचे अनुवाद प्रसिद्ध झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे यांचा सहवास त्यांना लाभला. दलित पॅन्थरचे नेते दिवंगत प्राध्यापक अरुण कांबळे यांच्या त्या मातोश्री होत्या. शांताबाई कांबळे यांच्या पार्थिवावर मुंबईमध्ये कोपरखैरणे इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. मातोश्री शांताबाई कांबळे यांच्या निधनानं आंबेडकर चळवळीची हानी झाली अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. शांताबाई कृष्णजी कांबळे यांच्या निधनानं एका कालखंडाचा दुवा निखळला अशा शब्दात उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुःख व्यक्त केलं. यानंतर जाणून घेऊया प्रजासत्ताक दिनाविषयीची नारी शक्तीची वाटचाल. नारी शक्ती ही नौदलाच्या यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या झांकीची थीम होती. केवळ टेबलच्या समोरच्या भागावर डोर्नियर विमानाची एक महिला एअरक्रू दिसणार नाही, तर लेफ्टनंट कमांडर दिशा अमृत यांना त्यांच्या परेड तुकडीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. वळूया महाराष्ट्र राज्य बातमीकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्रात अनेक विकास कार्यक्रमांचे उद्घाटन केले. त्यांनी यादगिरी आणि कलबुर्गी येथील जिल्ह्यांना भेट दिली. यादगिरी जिल्ह्यातील कोडेका येथे सिंचन, पिण्याचे पाणी आणि राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पाशी संबंधित विविध विकास प्रकल्पांची त्यांनी पायाभरणी केली. जलजीवन अभियानाअंतर्गत यादगिरी बहुग्राम पेयजल पुरवठा योजनेची पायाभरणी कोडेकल येथे करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या विकास योजनांतर्गत 117 MLD जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात आला. 2050 कोटी रुपयांचा प्रकल्प यादगिरी जिल्ह्यातील 700 अधिक ग्रामीण वस्ती आणि 3 शहरातील सुमारे 2.3 लाख घरांना पिण्यायोग्य पाणी पुरवेल. 10,000 क्युसेक क्षमतेचा कालवा असलेल्या या प्रकल्पामुळे कमांड एरियातील 4.5 लाख हेक्टर सिंचन होऊ शकते. कलबुर्गी, यादगिरी आणि विजयपूर जिल्ह्यातील 560 गावांमधील 3 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. पुढील बातमी. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने जाहीर केले की मेट्रो रेल सुरक्षा आयुक्त फेब्रुवारीमध्ये पुणे मेट्रोच्या एका भागाची पाहणी करतील. मार्चमध्ये त्यास मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. या लाईनमध्ये भारतातील सर्वात खोल भूमिगत स्टेशन आहे, जे काही महिन्यात दिवाणी न्यायालयात तयार होईल आणि त्याची खोली 33.1 मीटर म्हणजे 108.59 फूट असेल. राज्य बातमी. आधार कार्ड, रेशन कार्ड, जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्र, निवडणूक ओळखपत्र, बँक खाती आणि आरोग्य विमा यासारखी मूलभूत कागदपत्रे आणि सुविधा पुरवणाऱ्या केरळचा वायनाड हा देशातील पहिला जिल्हा ठरला. मूलभूत कागदपत्रांव्यतिरिक्त उत्पन्न प्रमाणपत्र, मालकी प्रमाणपत्र, वय प्रमाणपत्र आणि नवीन पेन्शनसाठी अर्ज देखील शिबिरात प्रदान केले जातात. आंतरराष्ट्रीय बातमी. न्यूझीलंडचे माजी कोविड-19 प्रतिसाद मंत्री ख्रिस हिपकिन्स पंतप्रधान म्हणून जॅसिंडा आर्डन यांची जागा घेतील. 44 वर्षीय ज्येष्ठ राजकारणी आर्डन यांच्या धक्कादायक राजीनाम्यानंतर देशाचे 41वे पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारण्यासाठी संसदेच्या कामगार सदस्यांनी औपचारिकपणे पाठिंबा देण्याची गरज आहे. गव्हर्निंग पार्टीचे नेते म्हणून आर्डन पाय उतार झाल्यावर हिपकिन्स पंतप्रधान होतील. नियुक्ती घडामोड. निक वॉकर यांची केर्न ऑइल अँड गॅस वेदांत लिमिटेडच्या युनिटचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून घोषणा करण्यात आली. ही नियुक्ती 5 जानेवारी 2023 पासून प्रभावी ठरली. निक वॉकर यांनी यापूर्वी युरोपियन स्वतंत्र ENP लुंडिन एनर्जीचे अध्यक्ष आणि CEO म्हणून काम केले. त्यांनी BP, तालिस्मान एनर्जी आणि आफ्रिका ऑइल यासोबत काम केलेले आहे. त्यांना तांत्रिक, व्यावसायिक आणि कार्यकारी नेतृत्व भूमिकांमध्ये 30 वर्षांचा आंतरराष्ट्रीय अनुभव आहे. पुढील बातमी. सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती अर्जुन कुमार सिकरी यांची दिल्ली उच्च न्यायालयाने 2023 पुढील ISSF म्हणून नेमबाजी विश्वचषक स्पर्धेसाठी निधीचा वापर व्यवस्थापित करण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती केली. यानंतरची घडामोड. दीर्घकालीन भागीदार आणि CEO टेड सारंडोस आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग पीटर्स यांच्याकडे चाव्या हस्तांतरित करण्यासाठी नेटफ्लिक्स इंक सह संस्थापक आणि CEO रीड हेस्टिंग्स यांनी कंपनीच्या मुख्य कार्यकारी पदाचा राजीनामा दिला. अर्थ बातमी. कॅनरा बँकेने सांगितले की रशियन जॉईंट व्हेंचर कमर्शियल इंडो बँक LLC यातील आपला हिस्सा इतर उपक्रम भागीदार स्टेट बँक ऑफ इंडियाला सुमारे 114 कोटी रुपयांना विकण्याची योजना आहे. TIBL 2003 स्थापित SBI आणि कॅनरा बँक यांच्यातील रशियातील संयुक्त कार्यक्रम आहे. वळूया करार बातमीकडे. इंडियन पोर्ट्स असोसिएशन आणि विकसनशील देशांसाठी संशोधन आणि माहिती प्रणाली यांनी बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्री आयुष श्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत सागरी अर्थव्यवस्था आणि कनेक्टिव्हिटीसाठी केंद्र स्थापन करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली. कार्यक्रमादरम्यान MOP, SW, RIS आणि IPA च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. SBI जनरल इन्शुरन्स भारतातील एक अग्रगण्य सामान्य विमा कंपनी हिमाचल प्रदेश पोलिसांना रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी मदत करण्यासाठी डुअर्स एनजीओ सोबत भागीदारी करत आहे. CSR कार्यक्रमाचा एक भाग म्हणून SBI जनरलने मंडी जिल्ह्यातील रस्ते अपघातग्रस्तांना गोल्डन अवरमध्ये तत्काळ वैद्यकीय सेवेसाठी एक सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. पुढील घडामोड. भारत आणि इजिप्तशियन सैन्याच्या विशेष दलातील पहिला संयुक्त सराव अभ्यास चक्रीवादळ राजस्थानमधील जैसलमेरमध्ये झाला. या सरावाचे उद्दिष्ट असे की दोनही देशातील संरक्षण सहकार्य वाढवणे, वाळवंटी प्रदेशात दहशतवाद विरोधी छापे मारणे आणि इतर विशेष ऑपरेशन करत असताना व्यावसायिक कौशल्य आणि विशेष दलांच्या परस्पर कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करणे होय. पुढील घडामोड. क्रिकेटची जागतिक प्रशासकीय संस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद गेल्या वर्षी ऑनलाईन घोटाळ्यात सुमारे $2.5 दशलक्ष गमावल्यामुळे अपयशी ठरली. अमेरिकेत उगम पावलेल्या फिशिंगची घटना गेल्या वर्षी घडली होती. घोटाळेबाजांकडून ICC एकदा नाही तर तब्बल 4 वेळा फसवणूक झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ICC दुबई कार्यालयातील अधिकाऱ्यांना आपली फसवणूक होत असल्याचा सुगावाही लागला नाही. पुढील घडामोड. PSPBच्या लक्ष्मण रावतने 17 फ्रेमच्या फायनलमध्ये सहकारी PSPB चॅलेंजर आदित्य मेहतावर 9-6 अशी मात केली. PSPBच्या लक्ष्मण रावतने बॉल कलाईन NSCI ऑल इंडिया स्नूकर ओपनमध्ये विजय मिळवला. यापूर्वी लक्ष्मण रावतने अखिल भारतीय स्नूकरच्या ओपनच्या शेवटच्या आवृत्तीत अंतिम फेरीत सौरभ कोठारीला हरवले आणि उपविजेते पद पटकावले. या विजयामुळे लक्ष्मण रावतचे 2 ते 3 वर्षानंतरचे पहिले मोठे विजेतेपद हाती आले. पुरस्कार घडामोड. ESAF स्मॉल फायनान्स बँकेने आर्थिक समावेशनाचे उद्दिष्ट पुढे नेण्यात आणि सर्वसमावेशक वाढीला पाठिंबा देण्यासाठी केलेल्या योगदानासाठी प्रतिष्ठित इन्क्लुझिव्ह फायनान्स इंडिया पुरस्कार 2022 सन्मानित केले गेले. हा पुरस्कार ESAFच्या ESAF धनश्री उद्योगज्योती स्थानिक शाश्वत आर्थिक विकास प्रकल्प बालज्योती ESAF वायुज्योती आणि ESAF गारशोम या आर्थिक समावेशन प्रकल्पांच्या अद्वितीय स्पेक्ट्रमची ओळख आहे. अहवाल घडामोड. ब्रँड फायनान्सने प्रकाशित केलेल्या ग्लोबल 500 2023 या ताज्या अहवालानुसार रिलायन्स जिओ भारतातील सर्वात मजबूत ब्रँड म्हणून स्थापित केला गेला. जगातील सर्वात मजबूत ब्रँडमध्ये 9व्या स्थानावर हा ब्रँड आहे. EY कोकोकोला एक्सेंचर आणि पॉर्शे सारख्या ब्रँडच्या पुढे गुगल यूट्यूब डेलॉइट आणि इंस्टाग्रामच्या मागे जिओ जगातील सर्वात मजबूत ब्रँडमध्ये 9व्या स्थानावर आला. 90.2 ब्रँड स्ट्रेंथ इंडेक्ससह जगातील सर्वात मजबूत 25 ब्रँडमध्ये जिओ हा भारतातील एकमेव ब्रँड आहे. पुस्तक घडामोड. आर कौशिक आणि आर श्रीधर यांनी लिहिलेले कोचिंग बियॉन्ड माय डेज विथ द इंडियन क्रिकेट टीम नावाचे पुस्तक प्रकाशित झाले. हे पुस्तक प्रामुख्याने आर श्रीधर यांच्या भारतीय क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षण म्हणून 7 वर्षांच्या कोचिंग कार्यकाळावर प्रतिबिंबित झालेले आहे. हे पुस्तक जेवढे तांत्रिक आहे तेवढे ते आकर्षकही आहे. विराट कोहलीने 2014 इंग्लंडमधील निराशाजनक कसोटी मालिकेवर कशी मात केली, ऑस्ट्रेलियात पुढच्या परदेशी दौऱ्यात कशा पद्धतीने 4 शतके झळकावली यावर सुद्धा आढावा या पुस्तकात घेतला गेला आहे. विविध घडामोड. ओडिशा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीने राष्ट्रीय एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन नॅकोच्या नेतृत्वाखाली क्रीडा आणि युवा सेवा विभाग आणि हॉकी इंडिया यांच्या समन्वयाने HIV एड्स विषयी जागरूकता कार्यक्रम आयोजित केला. गॅलरीमध्ये 4,800 विद्यार्थ्यांचा समावेश होता. विविध शाळांतून कॉलेजमधील रेड रिबन क्लबचे सदस्य, समाजातील लोक आणि मिशन शक्ती विभागातील सहभागी यावेळी उपस्थित होते. भुवनेश्वर ओडिशा येथील कलिंगा स्टेडियमच्या पूर्व गॅलरीत सर्वात मोठी मानवी लाल रिबन साखळी तयार केली गेली. विद्यार्थ्यांना आज अशा पद्धतीने आपण चालू घडामोडींचा आढावा घेतला. पुन्हा भेटूया पुढील सत्रात. धन्यवाद.
नमस्कार प्यारे दोस्तों, आपने ट्यून किया है रेडियो MPSC ग्रुप पर डेली करंट अफेयर्स क्विज हिंदी भाषा का यह कार्यक्रम. मैं आरजे उद्धव आप सभी का इस कार्यक्रम में तहे दिल से स्वागत करता हूँ. चलिए बढ़ते हैं हमारे डेली करंट अफेयर्स क्विज की ओर. सुरक्षा में सुधार के लिए किसके सशस्त्र बल ने ऑप्स अलर्ट अभ्यास शुरू किया है? इस क्विज का सही जवाब है सीमा सुरक्षा बल ने भारत पाकिस्तान सीमा पर सुरक्षा बढ़ाने के लिए ऑपरेशन अलर्ट अभ्यास शुरू किया है. सर क्रीक से गुजरात में कच्छ के रण और राजस्थान के बाड़मेर जिले तक भारत पाक अंतर्राष्ट्रीय सीमा पर ऑप्स अलर्ट अभ्यास जारी रहेगा. गणतंत्र दिवस समारोह के दौरान देश विरोधी तत्वों के नापाक मंसूबों से निपटने के लिए यह कवायद दी जा रही थी। अगली अपडेट क्विज है, इंडिया इंटरनेशनल साइंस फेस्टिवल का विषय क्या है? सही जवाब है इंडिया इंटरनेशनल साइंस फेस्टिवल भोपाल में विज्ञान प्रौद्योगिकी और नवाचार के साथ अमृतकाल की ओर अग्रसर विषय के साथ आयोजित किया जा रहा है। इंटरनेशनल साइंस फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया का आयोजन इंडिया इंटरनेशनल साइंस फेस्टिवल के एक भाग के रूप में किया गया था। एक अंतर्राष्ट्रीय फिल्म समारोह में 9 भारतीय विज्ञान फिल्मों को विभिन्न श्रेणियों में पुरस्कार प्राप्त हुए। अगली क्विज है, किस केंद्रीय मंत्रालय ने एंडोर्समेंटस नो हाउस स्पेशल सोशल मीडिया प्रभावित करने वाले मशहूर हस्तियों और आभासी प्रभावित करने वालों के लिए गाइड कौन सा था? सही जवाब है उपभोक्ता मामले खाद्य और सार्वजनिक वितरण मंत्रालय के तहत उपभोक्ता मामलों के विभाग के मशहूर हस्तियों प्रभावित करने वाले और सोशल मीडिया प्लेटफॉर्म पर आभासी प्रभाव डालने वालों के लिए एंडोर्समेंटस नोहाउ नाम से एक गाइड की जारी की। गाइड का उद्देश्य यह सुनिश्चित करना है कि उत्पाद या सेवाओं का समर्थन करते समय व्यक्ति अपने दर्शकों को गुमराह न करे। यह भी सुनिश्चित करता है कि क्या वे उपभोक्ता संरक्षण अधिनियम और किसी संबंध नियम का दिशा निर्देश के अनुपालन में है। अगली क्वीज है, भारत के G20 के अध्यक्षता में पहली G20 स्वास्थ्य कार्य समूह की बैठक निम्नलिखित में से किस शहर में आयोजित की गई थी? सही जवाब है भारत के G20 के अध्यक्षता के तहत स्वास्थ्य कार्य समूह की पहली बैठक तिरुवनंतपुरम केरल में आयोजित की गई थी। बैठक में G20 के सदस्य देशों, विदेश आमंत्रित और देशों संबंधित अंतर्राष्ट्रीय संगठन के प्रतिनिधियों ने भाग लिया। अगली क्वीज है, IIT मद्रास द्वारा विकसित स्वदेशी मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम का नाम क्या है? इसका सही जवाब है भरोस, एक ऑपरेटिंग सिस्टम है जिसे JNDK ऑपरेशंस प्राइवेट लिमिटेड द्वारा बनाया गया है जो एंड्रॉयड ओपन सोर्स प्रोजेक्ट पर आधारित है। IIT मद्रास स्टार्टअप के इंक्यूबेटर के रूप में कार्य करता है। इसमें एंड्रॉयड के पास अंतर्निहित गूगल ऐप्स और सेवाओं की कमी है। सख्त गोपनीयता और सुरक्षा आवश्यकताओं वाले संगठन वर्तमान में भरोस में सेवाएं प्राप्त कर रहे हैं। अगली क्विज है, किस राज्य ने हाल ही में भारतीय नौसेना के 6 दिवसीय MHEX 2023 मेगा सैन्य अभ्यास की मेजबानी की? भारतीय नौसेना ने आंध्र प्रदेश में काकीनाड़ा के पास भारतीय सेना और भारतीय वायु सेना को शामिल करते हुए सबसे बड़ा द्विवार्षिक त्रिसेवा उभयचर अभ्यास MHEX 2023 6 दिवसीय मेगा सैन्य अभ्यास आयोजित किया। जनवरी और 22 जनवरी 2023 की ये क्विज की आंसर है। अगली अपडेट है, किस बैंक ने हाल ही में सह ब्रांडेड क्रेडिट कार्ड के लिए पेटीएम के साथ अपनी साझेदारी समाप्त की है? सही जवाब है सिटी बैंक और पेटीएम ने एक्सिस बैंक के साथ सिटी बैंक के वाणिज्यिक बैंकिंग व्यवसाय के विलय से पहले सह ब्रांडेड क्रेडिट कार्ड पेटीएम सिटी कार्ड के लिए अपनी साझेदारी समाप्त कर दी है। अगली क्वीज है, किस राज्य केंद्र शासित प्रदेश ने हाल ही में 100 Days to Beat Plastic अभियान शुरू किया है? सही जवाब है दिल्ली के उपराज्यपाल VK सक्सेना ने दिल्ली के सराय काले खान में बांसेरा में आयोजित एक कार्यक्रम के दौरान दिल्ली नगर निगम के नेतृत्व में 100 Days to Beat Plastic विषयगत 100 दिवसीय अभियान शुरू किया। अभियान का उद्देश्य नगर निगम के तहत क्षेत्रों को प्लास्टिक मुक्त बनाना है। अगली अपडेट क्वीज है, जनवरी 2023 में HDFC बैंक लिमिटेड ने केदारनाथ उत्थान चैरिटेबल ट्रस्ट के लिए उत्तराखंड के मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी को क्या दान किया? सही जवाब है HDFC बैंक लिमिटेड ने केदारनाथ उत्थान चैरिटेबल ट्रस्ट के लिए उत्तराखंड के मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी को 5 करोड़ रुपए का दान प्रदान किया। बढ़ते हैं आखिरी क्विज की ओर, उस व्यक्तित्व का नाम बताइए जिसे हाल ही में नागरिक उड्डयन महानिदेशालय के महानिदेशक के रूप में नियुक्त किया गया है। इसका सही जवाब है प्रधानमंत्री PM नरेंद्र मोदी की अध्यक्षता वाली कैबिनेट की नियुक्ति समिति ने 28 फरवरी 2023 से प्रभावी नागरिक उड्डयन महानिदेशालय के महानिदेशक के रूप में विक्रम देव दत्त की नियुक्ति को मंजूरी दे दी है। प्यारे दोस्तों, हमारा डेली करंट अफेयर्स क्विज हिंदी भाषा का यह कार्यक्रम यहीं पे समाप्त होता है और मैं आरजे उद्धव आप सभी से इस कार्यक्रम में लेता हूँ इजाजत। तब तक के लिए ऐसे ही बने रहिए और सुनते रहिए हमारा प्यारा रेडियो, रेडियो एमपीएससी गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम एकेडमी। और आपको हमारे कार्यक्रम कैसे लग रहे इसके बारे में आप अपनी प्रतिक्रिया हमारे व्हाट्सएप क्रमांक पर भी भेज सकते हैं। तो हमारा व्हाट्सएप क्रमांक है 8698 6898 80, यानी कि 8698 8698 80। धन्यवाद।
हेलो लिसनर्स एंड वेलकम टू आवर इंग्लिश लैंग्वेज प्रोग्राम डेली करंट अफेयर्स क्विज। दिस इज योर आरजे प्रियंका एंड विदाउट एनी फर्दर डिले वी बिगिन आवर टुडेज एपिसोड विद अ वेरी फर्स्ट क्वेश्चन। सो द फर्स्ट क्वेश्चन फॉर टुडेज क्विज इज, टू इम्प्रूव सिक्योरिटी हूज आर्म फोर्स इनिशिएटेड द ऑप्स अलर्ट एक्सरसाइज। द करेक्ट आंसर फॉर द क्वेश्चन इज ए, बॉर्डर सिक्योरिटी फोर्स। The Border Security Force has started an Ops Alert exercise to enhance security along the India-Pakistan border. The Ops Alert exercise will continue along the Indo-Pak international border from Sir Creek to Run of Kutch in Gujarat and Barmer district of Rajasthan. The exercise was being carried out to tackle ill designs of anti-national elements during the Republic Day celebrations. Now let's move forward to question number 2. What does the India International Science Festival have as its theme? The correct answer for the question is C, marching towards Amrit Kal with science, technology and innovation. India International Science Festival is being held in Bhopal with the theme of marching towards Amrit Kal with science, technology and innovation. International Science Film Festival of India ISFFI was organized as a part of the India International Science Festival IISF. 9 Indian science movies received awards in various categories at an international film festival. Now let's move forward to question number 3. Which union ministry published the endorsements know-hows guide for social media influencers, celebrities and virtual influencers? The correct answer for the question is B, Ministry of Consumer Affairs, Food and Public Distribution. The Department of Consumer Affairs under Ministry of Consumer Affairs, Food and Public Distribution released a guide named Endorsements Know-Hows for celebrities, influencers and virtual influencers on social media platforms. The guide aims to ensure that individuals do not mislead their audiences when endorsing products or services. It also ensures if they are in compliance with the Consumer Protection Act and any associated rules or guidelines. Now let's move forward to question number 4. The first G20 Health Working Group under India's G20 presidency was held in which of the following city? The correct answer for the question is D, Thiruvananthapuram. The first health working group meeting under India's G20 presidency was held in Thiruvananthapuram, Kerala. The meeting was attended by representatives of G20 member countries, special invitee countries and relevant international organizations. Now let's move forward to question number 5. What is the name of the indigenous mobile operating system developed by IIT Madras? The correct answer for the question is D, Bhar OS. The Bhar OS is an operating system created by Jan K Operations Private Limited that is based on the Android open source project. IIT Madras serves as the startup's incubator. It lacks the built-in Google apps and services that Android has. Organizations with strict privacy and security requirements are currently receiving services from Bhar OS. Now let's move forward to question number 6. Which state hosted the Indian Navy's IN-6-Day Amphex 2023 Mega Military Exercise recently in January 23? The correct answer for the question is B, Andhra Pradesh. The Indian Navy IN conducted a 6-day long Mega Military Exercise Amphex 2023, the largest biennial tri-services amphibious exercise involving the Indian Army and Indian Air Force near Kakinada in Andhra Pradesh, AP between 17 January and 22 January 2023. Now let's move forward to question number 7.
which bank has recently in January 23 ended their partnership with Paytm for a co-branded credit card? The correct answer for the question is B, Citibank. Citibank and Paytm 197 Communications Limited have ended their partnership for a co-branded credit card Paytm City Card ahead of the merger of Citibank's commercial banking business with Axis Bank. Now let's move forward to question number 8. Which state or union territory has recently in January 23 launched the 100 Days to Beat Plastic campaign? The correct answer for the question is D, Delhi. Delhi Lieutenant Governor LG VK Saxena launched a thematic 100 day campaign, 100 Days to Beat Plastic, led by the Municipal Corporation of Delhi MCD during an event held in Basera in Sarai Kale Khan, Delhi. The campaign aims to make areas under the municipal corporation free of plastic. Now let's move forward to question number 9. In January 2023, HDFC Bank Limited donated dash to Uttarakhand Chief Minister CM Pushkar Singh Dhami for the Kedarnath Uthan Charitable Trust. The correct answer for the question is A, Rs. 5 crore. HDFC Bank Limited donated Rs. 5 crore to Uttarakhand Chief Minister CM Pushkar Singh Dhami for the Kedarnath Uthan Charitable Trust. Now let's move forward to the 10th and last question of today's quiz. Name the personality who has recently in January 2023 appointed as the Director General DG of the Directorate General of Civil Aviation, DGCA. The correct answer for the question is A, Vikram Dev Dutt. The appointment committee of the Cabinet ACC, headed by Prime Minister PM Narendra Modi, has approved the appointment of Vikram Dev Dutt as Director General, DG of the Directorate General of Civil Aviation, DGCA, with effect from 28th January 2023. So with this question, we end our today's episode of Daily Current Affairs Quiz. Please stay tuned for more learning. This is your RJ Priyanka signing off for the day. Thank you. Hello listeners and welcome to our English language program, Daily Current Affairs Updates. This is your RJ Priyanka and without any further delay, we begin our today's episode with our very first daily update, which belongs to the category of Important Day. Republic Day 2023, History, Significance and Celebrations. Republic Day 2023, on January 26th, 2023, India will commemorate its 74th Republic Day. The Indian Constitution was ratified on this day in 1950. One of the most significant national holidays in India is Republic Day, often referred to as Ganatantra Divas. The member of the Constituent Assembly, which formed after the terrible colonial history, wrote the Indian Constitution, which was established on 26 January 1950. Republic Day is celebrated every year throughout the nation with great fervor and enthusiasm. Now let's move forward to our second daily update, which belongs to the category of Important Day. International Customs Day 2023, 26th January. Every year on January 26th, the World Customs Organization WCO observes International Customs Day. The event honors the WCO's inaugural meeting, which took place in 1953. The purpose of the day is to raise awareness of the relevance of customs officials in the framework of cross-border regulatory systems and the role they play in the smooth movement of products across borders. These WCO member administrations authorities plan events to commemorate International Customs Day every year. Now let's move forward to our third daily update, which belongs to the category of National. Bharat Ratna and Padma Awards. President gives highest civilian awards in India like Bharat Ratna, Padma Awards every year on Republic Day to people or communities for their extraordinary work in society as a token of appreciation. For the year 2023, the President has approved conferment of 106 Padma Awards, including 3 duo cases. In a duo case, the award is counted as one, as per list below. The list comprises 6 Padma Vibhushan, 9 Padma Bhushan, 91 Padma Shri Awards. 19 of the awardees are women, and the list also includes 2 persons from the category of foreigners or non-resident India NRI, or Person of Indian Origin PIO, or Overseas Citizen of India OCI, and 7 posthumous awardees. Now let's move forward to our fourth daily update, which belongs to the category of appointment. Food and Agriculture Organization, India elected the vice chair. The Intergovernmental Technical Working Group reviews the technical issues at the Food and Agriculture Organization and also advises the organizations on key decisions. India will hold the position of vice chairperson at the 12th session of the group. The ITWG is to meet at Rome in January 2023 and discuss animal genetic resources. USA is the chair of the session. Along with India, other countries will also hold the vice chair position. They are Spain, Saudi Arabia, South Africa, Tonga and Brazil. India will also hold the position of rapporteur along with the vice chair post. Rapporteur means the reporting officer. Mr. Bhupendranath Tripathi is to represent India and hold these positions. Now let's move forward to our fifth daily update, which belongs to the category of important days. Orange Festival, Nagaland. The Orange Festival is being observed in Nagaland for 2 days. To recognize the dedication of orange producers, the state is hosting the Nagaland Fruit Festival. Recently, the state's orange revenue nearly doubled. Fruit festivals are well known worldwide. The Orange Festival in Amsterdam, the Mango Festival in India, the Cranberry Festival in Canada, the Pineapple Festival in Thailand and Pumpkin Festival in Germany are some of the most well-known fruit festivals worldwide. The 1st of July is recognized as International Fruit Day. Now let's move forward to our 6th daily update, which belongs to the category of National. 11 crore tap water connections are made through the Jal Jeevan Mission. The Jal Jeevan Mission recently received praise from Prime Minister Narendra Modi for connecting 11 crore people to tap water. The PM made the mission public in 2019. The mission's primary goal is to connect every Indian household to the public water system. And 2024 is the deadline for achieving the goal. Goal allotted ₹3.5 trillion for this mission. It is being carried out by the Jal Shakti Ministry. The central and state governments are sharing the funds for the project. The ratio of their fund sharing is 50:50. In the northeastern states, it is 90:10. The northeast state shared 10% of the funds. Now let's move forward to our 7th daily update, which belongs to the category of National. Republic Day speech on the 74th anniversary in English. The 74th Republic Day has been observed in India this year. Abdel Fattah el-Sisi, the president of Egypt, will be the parade's principal guest on January 26th. He remarked upon his arrival in India on Wednesday that it was a great thrill to be a guest of honor and take part in India's lovely National Day. Every year, an amazing military and cultural display that highlights India's military supremacy takes place at the parade on the Kartavya Path, known previously as Rajpath. On Republic Day in 2023, the camel contingent of the Border Security Force BSF will march for the first time with female officers. Now let's move forward to our 8th daily update, which belongs to the category of sports. Auction for women's IPL teams. Adani wins Ahmedabad team with highest bid of ₹1,289 billion. BCCI Secretary Jay Shah has confirmed that the total bids received from the winners were worth ₹4,669.99 crore, $572.78 million approx. The owners of men's IPL teams Mumbai Indians, Delhi Capitals and Royal Challengers Bangalore, as well as the Adani Group and the Capri Global, have won bids to own the 5 women's IPL teams at the auction ahead of the inaugural edition to be played in March this year. The tournament will be known as the Women's Premier League, WPL, and the teams will be based in Mumbai, Delhi, Bengaluru, Ahmedabad and Lucknow, respectively. Now let's move forward to our 9th daily update, which belongs to the category of National. India invites Pakistan and China to SCO meeting. The Shanghai Cooperation Meet is to be held in August 2023 under India's chairmanship. 2023 is India's year as the country is hosting 2 major international meets at the SCO and the G20. The Global South looks up to these meetings. SCO members rotate the chairmanship amongst themselves, and in 2023, The rotating chair has come to India. As a responsible chairperson, India has invited Pakistan and China, as they are also members of SCO along with Russia, Kazakhstan, Tajikistan, Uzbekistan and Kyrgyzstan. Now let's move forward to the 10th and last daily update for today, which belongs to the category of miscellaneous. Indian Ocean Naval Exercise TROPEX 2023 by the Indian Navy. The 2023 edition of the Indian Navy's Major Maritime Exercise Theater Level Operational Readiness Exercise TROPEX is currently underway in the Indian Ocean region. The operational level exercise is conducted biennially and witnesses participation not only by all Indian Navy units but also of Indian Army, Indian Air Force and Coast Guard's assets. The first exercise of maritime surveillance was held in January 2019. It is also called the biggest war game of the Indian Navy. So with this daily update, we have now come to an end of today's episode of Daily Current Affairs Updates. Please stay tuned for more learning. This is your RJ Priyanka signing off for the day. Thank you.
नमस्कार प्यारे दोस्तों, आप सुन रहे डेली करंट अफेयर्स अपडेट हिंदी भाषा का यह कार्यक्रम। मैं आरजे उद्धव आप सभी का इस कार्यक्रम में तहे दिल से स्वागत करता हूँ। चलिए बढ़ते हैं हमारे अपडेट की ओर, यानी महत्वपूर्ण दिन के बारे में। गणतंत्र दिवस 2023 इतिहास महत्व और समारोह के बारे में। गणतंत्र दिवस 2023 26 जनवरी 2023 को भारत अपना 74वां गणतंत्र दिवस मना रहा है। 1950 में इस दिन भारतीय संविधान की पुष्टि की गई थी। भारत में सबसे महत्वपूर्ण राष्ट्रीय छुट्टियों में से एक गणतंत्र दिवस है, जिसके अक्सर गणतंत्र दिवस के रूप में मनाया जाता है। भयानक औपनिवेशिक इतिहास के बाद बनी संविधान सभा के सदस्यों ने भारतीय संविधान लिखा, जिसकी स्थापना 26 जनवरी 1950 को हुई थी। पूरे देश में हर साल गणतंत्र दिवस बड़े जोश और उत्साह के साथ मनाया जाता है। अगली अपडेट है, अंतर्राष्ट्रीय सीमा शुल्क दिवस 2023 26 जनवरी को मनाया गया। हर साल 26 जनवरी को विश्व सीमा शुल्क संगठन अंतर्राष्ट्रीय सीमा शुल्क दिवस मनाया जाता है। यह कार्यक्रम WCO की उद्घाटन बैठक का सम्मान करता है, जो 1953 में हुआ था। इस दिन का उद्देश्य सीमा पार नियामक प्रणालियों के ढांचे में सीमा शुल्क अधिकारियों की प्रासंगिकता के बारे में जागरूकता बढ़ाना है और उत्पादों की सुराचू आवाजाही में उनकी भूमिका है। सीमाओं ये WCO सदस्य प्रदर्शन के अधिकारी प्रत्येक वर्ष अंतर्राष्ट्रीय सीमा शुल्क दिवस मनाने के लिए कार्यक्रमों की योजना बनाते हैं। अगली अपडेट है राष्ट्रीय के बारे में, भारत रत्न और पद्म पुरस्कार। राष्ट्रपति भारत में सर्वोच्च नागरिक पुरस्कार जैसे भारत रत्न, पद्म पुरस्कार हर साल गणतंत्र दिवस पर लोगों को या समुदायों को समाज में उनके असाधारण काम के लिए प्रशंसा के रूप में देते हैं। वर्ष 2023 के लिए राष्ट्रपति ने नीचे दी गई सूची के अनुसार 3 युगल मामलों पुरस्कार को एक रूप में गिना जाता है, सहित 106 पद्म पुरस्कार प्रदान करने की मंजूरी दे दी है। सूची में 6 पद्म विभूषण, 9 पद्म भूषण, 91 पद्मश्री पुरस्कार शामिल है। पुरस्कार पाने वाले में से 19 महिलाएं हैं और सूची में विदेशी अनिवासी भारत, भारतीय मूल के व्यक्ति, भारत की विदेशी नागरिक की श्रेणी के 2 व्यक्ति और 7 मरणोपरांत पुरस्कार पाने वाले भी शामिल है। अगली अपडेट है नियुक्ति के बारे में। खाद्य एवं कृषि संगठन भारत उपाध्यक्ष निर्वाचित। अंतर सरकारी तकनीकी कार्य समूह खाद्य और कृषि संगठन में तकनीकी मुद्दों की समीक्षा करता है और प्रमुख निर्णयों पर संगठनों को सलाह भी देता है। भारत समूह के 12वें सत्र के उपाध्यक्ष का पद संभालेगा। ITWG को जनवरी 2023 में रोम में मिलना है और पशु अनुवांशिक संसाधनों पर चर्चा करनी है। USA सत्र का अध्यक्ष है। भारत के साथ साथ अन्य देश भी वाइस चेयर पद संभालेंगे। वे स्पेन, सऊदी अरब, दक्षिण अफ्रीका, टोंगा और ब्राजील है। भारत वाइस चेयर पद के साथ साथ रिपोर्टियर पद भी संभालेगा। रिपोर्टियर का अर्थ रिपोर्ट करने वाला अधिकारी है। श्री भूपेंद्र नाथ त्रिपाठी को भारत का प्रतिनिधित्व करना है और इन पदों को धारण करना है। अगली अपडेट है ऑरेंज फेस्टिवल नागालैंड। नागालैंड में 2 दिनों तक ऑरेंज फेस्टिवल मनाया जा रहा है। संतरों उत्पादकों के समर्पण को पहचानने के लिए राज्य नागालैंड फ्रूट फेस्टिवल की मेजबानी कर रहा है। हाल ही में राज्य का नारंगी राजस्व लगभग 2 गुना हो गया। फ्रूट फेस्टिवल दुनिया भर में प्रसिद्ध है, और एम्स्टर्डम में ऑरेंज फेस्टिवल भारत में, मैंगो फेस्टिवल कनाडा में, क्रैनबेरी फेस्टिवल थाईलैंड में, पाइनएप्पल फेस्टिवल और जनवरी में कद्दू फेस्टिवल दुनिया भर में सबसे प्रसिद्ध फलों के त्यौहार है। 1 जुलाई को अंतर्राष्ट्रीय फल दिवस के रूप में मनाया जाता है। अगली अपडेट है राष्ट्रीय के बारे में। जल जीवन मिशन के माध्यम से 11 करोड़ नल जल कनेक्शन किए गए हैं। जल जीवन मिशन को हाल ही में 11 करोड़ लोगों को नल के पानी से जोड़ने के लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की प्रशंसा मिली। पीएम ने 2019 में मिशन को सार्वजनिक किया था। मिशन का प्राथमिक लक्ष्य हर भारतीय घर को सार्वजनिक जल प्रणाली से जोड़ना है और 2024 लक्ष्य प्राप्त करने की समय सीमा है। भारत सरकार ने इस मिशन के लिए 3.5 ट्रिलियन रुपए आवंटित किए। यह जल शक्ति मंत्रालय द्वारा किया जा रहा है। केंद्र और राज्य सरकारें परियोजनाओं के लिए धन साझा कर रही है। उनके फंड शेयरिंग का अनुपात 50.50 है। पूर्वोत्तर राज्य में यह 90.10 है। उत्तर पूर्व राज्य 10% धन साझा करते हैं। अगली अपडेट है राष्ट्रीय के बारे में। गणतंत्र दिवस की 74वीं वर्षगांठ पर हिंदी में भाषण हुआ। भारत में इस साल 74वां गणतंत्र दिवस मनाया जाता है और मिस्र के राष्ट्रपति अब्देल फताह अल सिसी 26 जनवरी को होने वाली परेड के मुख्य अतिथि थे। उन्होंने बुधवार को भारत आने पर टिप्पणी की कि सम्माननीय अतिथि बनना और भारत के भव्य समारोह में भाग लेना एक महान रोमांचक था। राष्ट्रीय दिवस हर साल भारत के सैन्य वर्चस्व को उजागर करने वाला एक अद्भुत सैन्य और सांस्कृतिक प्रदर्शन कर्तव्य पथ जाना जाता है पर परेड में होता है। 2023 में गणतंत्र दिवस पर सीमा सुरक्षा बल की ऊंड टुकड़ी पहली बार महिला सवारों के साथ मार्च करेगी। अगली अपडेट है खेल के बारे में। महिला आईपीएल टीमों की नीलामी, अडानी ने सबसे ज्यादा बोली लगाकर जीती। अहमदाबाद की टीम 1298 अरब। बीसीसीआई सचिव जय शाह ने पुष्टि की है कि विजेताओं से प्राप्त कुल बोलियां 4,669.99 करोड़ रुपए की थी। पुरुषों की आईपीएल टीमों मुंबई इंडियंस, दिल्ली कैपिटल्स और रॉयल चैलेंजर्स बेंगलोर के साथ साथ अडानी ग्रुप और कैपी ग्लोबल के मालिकों ने इस मार्च में खेले जाने वाले उद्घाटन संस्करण से पहले नीलामी में 5 महिला आईपीएल टीमों के मालिक होने के लिए बोलियां जीती है। वर्ष टूर्नामेंट को महिला प्रीमियर लीग के रूप में जाना जाएगा और टीमें क्रमशः मुंबई, दिल्ली, बेंगलोर, अहमदाबाद और लखनऊ में स्थित होगी। अगली अपडेट है राष्ट्रीय के बारे में। SCO बैठक में भारत ने पाकिस्तान और चीन को आमंत्रित किया। गेमिंग प्लेटफॉर्म मोबाइल प्रीमियर लीग द्वारा इंडिया मोबाइल गेमिंग रिपोर्ट 2022 के अनुसार उत्तर प्रदेश मोबाइल गेमर्स के लिए शीर्ष गंतव्य के रूप में उभरा है। इसके बाद महाराष्ट्र, राजस्थान, बिहार और पश्चिम बंगाल है। उड़ीसा, पंजाब, तमिलनाडु, पुडुचेरी और हिमालय प्रदेश में 2021 की तुलना में 2022 में मोबाइल गेमर्स में अधिक वृद्धि देखी गई है। खेलों के संदर्भ में लूडो, डाइस, सांप और सीढ़ी, कैरम, फ्रूट डार्ट, ब्लॉक पजल और पोकर विभिन्न भारतीय शहरों में गेमर्स द्वारा खेले जाने वाले कुछ शीर्ष गेम थे। अगली अपडेट है दिसंबर में भारत का निर्यात 12.2% गिरा, व्यापार घाटा बढ़ा। 16 जनवरी को साझा किए गए सरकारी आंकड़ों के अनुसार दिसंबर 2022 में भारत का वस्तु निर्यात 12.2% घटकर $34.48 अरब रह गया, जो इससे पिछले वर्ष के इसी महीने में $39.27 अरब था। यह नवंबर में निर्यात में 0.6% की वृद्धि और अक्टूबर में 12% की गिरावट के बाद आया है। दिसंबर में देश का आयात घटकर $98.24 अरब रह गया, जो एक साल पहले समान अवधि में $60.33 अरब रहा था। नवंबर में 7 महीने के निचले स्तर $23.79 अरब पर आने के बाद दिसंबर में वस्तु व्यापार घाटा और गिरकर $23.76 अरब पर आ गया था। प्यारे दोस्तों, हमारा डेली करंट अफेयर्स अपडेट हिंदी भाषा का यह कार्यक्रम यहीं पे समाप्त होता है। मैं आरजे उद्धव आप सभी से इस कार्यक्रम में लेता हूँ इजाजत। तब तक के लिए ऐसे ही बने रहिए और सुनते रहिए हमारा प्यारा रेडियो, रेडियो एमपीएससी गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पावर्ड बाय स्पेक्ट्रम एकेडमी। धन्यवाद।